मेरी हम लोग की प्रक्रिया अब पूरे देश में शुरू हो गई है। ऐसे में अपने घरों से बाहर कभी निकलें तो बहुत आवश्यक है। स्टेट
वजर साहब नमस्कार, अमित गुजराती बोलतोय आर्यवर्ता। हा म्हटलं सर काय होतोय मग विचार कसं करायचं पुढं?
चाललो होतं माझं पण काय होते माझ्या पूर्ण सॅलरी म्हणजे पालन शिक्षण जे होते ना पूर्ण माझ्या सॅलरी मधनं होणार।
बरोबर।
तुमचा 20% तुम्हाला हप्ता पडला।
बरोबर।
माझी सॅलरी 30,000 म्हणजे 1,000 उद्या भविष्य हा विषय होतो नवीन घेऊन एवढे पैसे म्हणजे कम्फर्टेबल होते ना उद्या भविष्यात काय मुलाची शिक्षण दावा कांदा सगळ्याकडे पैसे लागतो।
बरोबर।
अडकवल्यानंतर लगेच आपल्याला गिरेक म्हणजे आपलं तुम्हाला हे भेटलं पण गरजेचे लगेच